मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोधातला दुसरा दशक आणि समास आठवा आपण पाहतो आहोत। सद्विद्या निरूपण, काही लक्षणं सांगितलेली आहेत ती ज्या महापुरुषाच्या अंगी सहजच असतात, साधकांनी मात्र ते मोठ्या प्रयत्नांनी मिळवावे लागतात। दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समय प्रसंग जाणे कार्याकारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका सावध। समर्थांचा आवडता शब्द, काही काही शब्द समर्थांचे अतिशय आवडते आहेत आणि त्याच्यावर त्यांनी पुन्हा पुन्हा भर दिलाय। तसं सावधपणा, त्याच्यावर समर्थांचा भर आहे। व्यवहारातही सावध पाहिजे आणि परमार्थातही सावध पाहिजे। सामान्यतः जो व्यवहारात सावध असतो त्याचं परमार्थाकडे लक्षच नसतं आणि काही मंडळी परमार्थात सावध राहण्याचा प्रयत्न करतात आणि व्यवहाराकडे दुर्लक्ष करतात। परंतु समर्थांसारख्या संतांना हे मान्य नाही, ते म्हणतात व्यवहारातही सावध पाहिजे आणि परमार्थातही सावध पाहिजे। जे काम ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष देऊन एकाग्रतेने तन मन धनाने ते काम झालं पाहिजे आणि ते काम झालं की तो कप्पा बंद करून दुसरा कप्पा उघडला पाहिजे। असं जर व्यक्ती करेल आणि मनाचा गोंधळ जर होणार नाही तर एकच व्यक्ती अनेक काम एकाच वेळेला करू शकते। आणि अशी जी मोठी मोठी माणसं आज आपल्या दृष्टीसमोर आहेत त्यांचं जर जीवन पाहिलं तर असंच लक्षात येतं की एका व्यक्तीच्या अंगी हे इतके गुण आले कसे, तर एक गुण आला की त्याच्या बरोबर आपोआप इतर गुण येत असतात। एक गुण विशेष उत्कट असतो आणि बाकीचे जे गुण आहेत ते त्याला पोषक असतात। परंतु ते मिळवण्याचा प्रयत्न आपण मात्र मोठ्या जिद्दीनं आणि सातत्याने करत राहायला पाहिजे। म्हणजे तर सावध साक्षेपी, साक्षेप पाहिजे। कसं तरी कर्म करायचं नाही, जे कर्म करायचंय ते पद्धतशीरपणे नीट नेटकं व्यवस्थित असं व्हायला पाहिजे। साक्षेपी असा साधक पाहिजे। आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक, ज्ञान विज्ञान सर्व तऱ्हेच्या बद्दल माहिती असणारा आणि निश्चयात्मक, जे काही करायचंय त्याबद्दल निश्चय झाला पाहिजे। हा निश्चयच बहुधा होत नाही असं दिसतं, विशेषतः तरुण वयात जी मंडळी असतात त्याच्यामध्ये हे करायचं का ते करायचं ते करायचं इतकी गोंधळलेली असतात की त्यांच्या डोळ्यासमोर नेमकं करत काही कळतच नाही की आपलं जीवन काय आहे कशासाठी आहे। खरं सांगायचं तर पुष्कळ मंडळींना आपल्या जीवनामध्ये आपलं मिशन काय आहे कशासाठी आपला जन्म आहे हे कळतच नाही असं दिसतं। ते कळेपर्यंत वयाशी 30, 40, 50, 60 वर्ष सुद्धा काही वेळा उलटून जातात आणि मग उशिरा केव्हा तरी असं वाटायला लागतं की आपल्याला हे करायचं होतं। अशी बरीच मंडळी येतात आणि मग म्हणतात आम्हाला फार उशीर झाला, पण शेवटी मग त्यांना सांगावं लागतं की ठीक आहे उशीर झाला असला तरी आता उर्वरित आयुष्य जे आहे ते ह्या नरजन्माचं सार्थक करण्यासाठी तुम्ही लावा, कारण एका जन्मात होणारी ही गोष्ट नाही। पण साध्या व्यावहारिक गोष्टीत देखील कोणतं आपलं काम आहे, हो एखादी गोष्ट मला आवडते म्हणून ती मी स्वीकारली असं म्हणून चालणार नाही आहे। काही काही उद्योगाच्या बाबतीत तर असं आहे, काही काही कलांच्या बाबतीत तर असं आहे। ज्याला आवाजाची देणगी नाही तो जर संगीत शिकायला लागला, लयाची कल्पना नाही, लय कशी असावी, आवाज नाही, त्याच्यातलं काहीच ज्ञान नाही, असा जर का संगीत शिकायला लागला तर त्याची आवड आहे म्हणून त्याला शिकता येईल का? त्यांनी फार तर श्रोता व्हावं चांगला, परंतु स्वतः गाता येईल असं नाही। जसं डॉक्टरीच्या व्यवसायामध्ये मुळात त्याची आवड असावी लागते। रक्त पाहून चक्कर ज्याला येत असेल तो जर का मेडिकल कोर्सला गेला आणि तो जर म्हणाला मला डॉक्टर व्हायचं किंवा तो म्हणतच नाही त्याचे पालक म्हणतात म्हणून तो जर त्या ठिकाणी गेला तर ते काम तो करू शकणार नाही। त्यामुळे कोणतीही गोष्ट निवडताना त्याची आवड काय आहे, पात्रता काय आहे, परिस्थितीची अनुकूलता किती आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जर एखादी गोष्ट निवडली तर ती व्यवहाराच्या दृष्टीनं देखील त्याला यश देणारी ठरते आणि ती परमार्थाचं साधन देखील बनू शकते. पण ह्याच्यासाठी जो विचार विवेक पाहिजे तो पाहिजे आणि त्याच्या जोडीनं आग्रह जो असतो पालकांचा म्हणा किंवा मुलांचा म्हणा तो आग्रह सोडून शांत तऱ्हेनं स्वतःला जोखता आलं पाहिजे, स्वतःला समजून घेता आलं पाहिजे. दुसरा करतो म्हणून मी करतो असं पुष्कळ वेळा दिसतं आणि मग अपयश येतं. त्यामुळे काही एका वयानंतर ही दृष्टी आली पाहिजे की अंतर्मुखून स्वतःला तपासा, काय गुण आहेत, काय दोष आहेत, काय पात्रता आहे, आणि इतकं सगळं करून यश मिळतं का नाही हे न करता आपण आपलं काम करत राहायचंय. असं सर्व हे आपल्याला ऐहिक दृष्टीनं सुद्धा आणि पारमार्थिक दृष्टीनं सुद्धा या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. मग त्यांनी जे म्हटलेलं आहे सावध साक्षेपी साधक असा पाहिजे. सत्यवचनी, सत्य याचा अर्थ सुद्धा गोंधळ आहे आपल्याकडे पुष्कळ वेळा. सत्य याचा अर्थ खरं बोलणं नव्हे, सत्य असं असावं की जे हिताचं आहे. जसं एखाद्याला डॉक्टरने सांगितलं पेशंट आल्यानंतर अहो काय उपयोग नाही तुम्ही जाणार आता असं जर म्हटलं तर ते बरोबर ठरणार नाही. त्याला दिलासा दिला पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे. किंवा एखादा आजारी येऊन भेटायला गेला मनुष्य आणि त्यांनी जर सांगितलं त्याच्या ठिकाणी अहो काय उपयोग नाही तुमच्या चेहऱ्यावरून दिसत आहे तुम्ही काय आता काळाचे याच्यामध्ये जाणार तुम्ही आता फार दिवस राहत नाही याला सत्य म्हणत नाही. किंवा खाटकाणी काठिकाणी जर विचारलं गाय कोणत्या दिशेला गेली तर ती दिशा दाखवणं ह्याला सत्य म्हणत नाही, तिला वाचवण्यासाठी उलटी दिशा दाखवणं हे सत्य म्हटलेलं आहे. त्यामुळे व्यवहार जो आहे तो सत्यानृत मिथिनी कृत्य म्हटलेलं आहे. सत्य आणि अनृत हे दोन्हीनी मिसळलेला असा व्यवहार असतो. त्यामुळे सत्य वचन याचा अर्थ खरं बोलणं असं नव्हे, हिताचं बोलणं, त्या परिस्थितीला त्या स्थितीला योग्य असेल असं सांगणं असा सत्य वचन पाहिजे. शुभ वचने, चांगलं बोलावं, चांगली इच्छा करावी. इच्छा जर वाईट असेल मनामध्ये मुखातून येणारं वचन तर शुभ होणार कसं. झाड लावताना तर निदान चांगलं बी लावावं म्हणजे कदाचित चांगला वृक्ष चांगलं झाड येण्याची शक्यता आहे. बीज जर मुळात किडकं असेल तर चांगल्या झाडाची अपेक्षा आपण कशी करणार. आपण चिरंजीव म्हणतो मुलाला किंवा लहान मुलाला लिहिताना, आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला लिहिताना चिरंजीव अमके अमके असं लिहितो. वस्तुतः चिरंजीव असतो का कोणी? पण म्हणून आपण असं म्हणत नाही माझ्या मरणाऱ्या मुला असं काही त्याला आपण लिहित नाही, आपण चिरंजीवच म्हणतो. याचा अर्थ असा की नेहमी बोलताना किंवा मनात देखील शुभ गोष्टी ठेवाव्यात, अशुभाचं निराकरण करावं, त्यातून प्रारब्धानुसार जे काही घडणार असेल ते, पण इच्छा नेहमी चांगल्याची असावी. मग शुभ वचने, कोमळ वचने, जे बोलणं असेल मृदू असावं, दुसऱ्याला आनंद देईल असं असावं, त्याच्यामधून प्रेम व्यक्त व्हावं, भाव व्यक्त व्हावा, त्याच्याविषयीचा आदर व्यक्त व्हावा असं कोमळ वचन असावं. आणि एक वचने, निश्चय वचने, सौख्य वचने, म्हणजे एक वचन जे आहे ते किती तऱ्हेनं असावं हे समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वासना अतृप्त असा तो पाहिजे, वासनाच नसली पाहिजे. आणि त्या वासना जर पुन्हा दुर्वासना असते तर मग आणिकच अधोगतीला नेणार आहे. त्यामुळे मुळातच वासना नसणं आणि असलीच तर ती चांगल्या गोष्टीची असणं, चांगल्या गोष्टीची वासना जर असेल, सद्वासना ज्याला म्हटलेलं आहे, सत्कडे नेणारी जर वासना असेल तर त्याला वासना म्हणत नाहीत. आणि ती जी काही इच्छा आहे ती तृप्त करण्याचं किंवा ती वासना शमवण्याचं काम भगवंतांकडून संतांकडून होत असत. त्यामुळे ती वासना वाईट नाही. म्हणून मुळात वासना वाईट नाही, ती दुर्वासना आहे का सद्वासना आहे याच्यावर अवलंबून आहे. वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न, कशी व्यक्ती पाहिजे? प्रसन्न पाहिजे. तर ते केव्हाही बघा चेहरा पडलेला, सगळं काही आहे, खाल्लात का नाही, जेवलात का नाही, हो दोन्ही वेळा जेवलो, नको इतकं जेवलेलो आहे तरी चेहरा पडलेला आहे. अंगावर वस्त्र आहे का नाही, हो चांगलं आहे. राहायला घर आहे का नाही, आहे. माणसं आहेत का नाही विचारण्याची, सगळं काही आहे, पण चेहरा ह्याचा पडलेला. सदा खिन्न, सदा व्यग्र, सदा संत्रस्त असा का असं जर विचारला तर तोच त्याला कारण असतो. मनुष्यच आपल्या दुःखाला कारण असतो, दुःख असण्याचे कारण. आणि दुःख असताना देखील सुखात किंवा आनंदात राहण्याची कला परमार्थ शिकवत असते. परिस्थिती बदलत नसते. स्वरूपानंदांचं, स्वामी स्वरूपानंदांचं वाक्य आहे की परमार्थ हा परिस्थितीत बदल घडवणारा नसून आहे ती परिस्थिती आनंदानं भोगण्याची कला म्हणजे परमार्थ आहे. काही काही मंडळी येतात इथे अनुग्रह म्हणा किंवा ध्यान समजून घेण्यासाठी येतात. आणि मग नंतर थोडे दिवसांनी येतात आणि म्हटलं मी अनुग्रह घेतला, मी ध्यानाला लागलो, पण माझी पत्नी अजून बदलत नाही. तेव्हा त्यांना सांगायला लागतं की तुमच्या साधनेने पत्नी बदलणार नाही आहे, पत्नी तशीच राहणार आहे. तिला बदलावंसं वाटलं तर ती बदलणार नाही, ती तशीच असताना तुम्ही कसे वागता आणि तिच्याशी जमवून घेता आणि आपलं आयुष्य सुखाचं करता हे तुम्हाला शिकायचं आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा परमार्थाबद्दल किंवा संतांच्या कृपेबद्दलच्या कल्पना आपल्या अशा असतात की संतांची कृपा झाली, सद्गुरु भेटले, अनुग्रह झाला की आपलं सांसारिक वातावरण बदलणार आहे. तर तसं ते बदलणार नाही, परमार्थाच्या मार्गावर आपण वाटचाल करणार आहोत आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपली वाटचालही चालू राहणार आहे आणि आपलं जीवन अधिक सुखावह होणार आहे. त्यामुळे सुख दुःखाचा दुसरा कोणीही त्याला कार्यकारण असत नाही, आपणच त्याला कारण असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून सौम्य सात्विक शुद्ध मार्गी वितरागी वैराग्य पूर्ण पाहिजे, सौम्य पाहिजे. काहींची प्रकृती रुद्र असते, उग्र असते, की त्यांच्या संगतीत जायला देखील नको वाटतं. आणि सौम्य प्रकृती हे सात्व गुणाचं लक्षण आहे. कुणी आलं तर त्याचे विचार काय जिथेचे असेल व्यग्रता समजून घेतली पाहिजे, शांतपणाने त्याला दिलासा दिला पाहिजे. हे सगळं काम सौम्य प्रकृती करत असते. म्हणून सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निकपट. कपट मनामध्ये जर असलं ना तर परमार्थ तर होणारच नाही, पण व्यवहार देखील शांततेनं होणार नाही. कारण सारखं कपटी माणसाला आपण बघितलं, कौरव पांडवांचं म्हणजे महाभारत जर पाहिलं असेल तर सर्व काही त्या कौरवांना असून त्या दुर्योधन दुःशासनांना त्या कपटाने असं काही घेरलेलं होतं त्या शकुनी मामाना की सुखाचं अन्न खाता येत नव्हतं. उत्तम जेवण जेवत असताना सुद्धा दुसऱ्याचा नाश कसा करायचा याच्याबद्दलची जी कलवत चालायची, आणि त्या कपटी भावनेमुळे आहे ती परिस्थिती सुद्धा त्यांना सुख देत नव्हती. म्हणून खऱ्या अर्थाने शुद्ध मन असणं हे आवश्यक आहे. निष्कपट असं मन पाहिजे आणि निर्व्यसनी पाहिजे. कोणत्याही तऱ्हेचं व्यसन जे आहे ते माणसाच्या अधःपाताला कारणीभूत होतं. शरीराचा नाश, पैशाचा नाश, इतरांना व्याप, त्यामुळे असं व्यसन नसावं. व्यसन जर लागायचं झालं ना तर ते देखील भक्तीचं व्यसन लागावं, ध्यानाचं व्यसन लागावं, भगवत प्रेमाचं व्यसन लागावं. एकदा मी स्वामीजींना म्हटलं होतं सहज बोलताना की दुसऱ्यासाठी झिजणं असं एकदा करावं असं वाटलं आणि दुसऱ्यासाठी झिजण्यातला आनंद मिळायला लागला, तो आनंद ग्रहण करण्याचं सामर्थ्य आलं, त्याची युक्ती कळली, म्हणजे तो मनुष्य तो आनंद घेण्यासाठी आपलं सारं जीवन दुसऱ्यासाठी व्यतीत करत असतो, तर ते एक प्रकारचं व्यसनच होतं असं वाटतं. तेव्हा स्वामीजी म्हणाले बरोबर आहे, असं व्यसन जेव्हा माणसाला लागतं तेव्हा तो संत होतो. म्हणजे कोणतं व्यसन लागल्यानंतर माणसाचं काय होतं हे बघण्याजोगं आहे. दुसऱ्याच्या हितासाठी झिजणारा मनुष्य हळूहळू संतत्वाला पोचतो, देवत्वाला पोचतो. आणि दुसऱ्याचा नाश करणारा जो असतो त्याची स्थिती काय होते, ते रावणाचं जीवन आपण पाहिलंय की आपला तर नाश होतोच पण आपल्या संबंध राज्याचा, सगळ्या कुळाचा, अनेक पिढ्यांचा नाश व्हायला कारणीभूत होतो. हे सगळं उघड उघड दिसत असताना देखील मनुष्य असा का वागतो असा अर्जुनाचा प्रश्न आहे भगवद्गीतेमध्ये. आणि त्याला भगवंतानी म्हटलेलं आहे अश्रद्धदाना पुरुषा, जे संत सांगून गेले, भगवंत सांगून गेले, त्याच्यावर विश्वास नाही लोकांचा. शेजारचा मनुष्य काय म्हणतो, शेजारच्या विमलाबाई कमलाबाई काय म्हणतात, ह्याच्यावर आपला विश्वास आहे काही त्यांनी सांगितलं तरी. पण तो भगवंतानी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं जीवन जगायला पाहिजे असं होत नाही. आणि मनुष्य आपणच आपल्या करणीनं दुःखाचं जीवन जगत असतो. वासना तृप्त सकोण सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निकपट निर्व्यसनी अनापेक्षी, फार महत्वाचं लक्षण आहे. कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नसणं अशी एक तरी व्यक्ती आहे. बाहेरच्या कडून अपेक्षा नसेल पण निदान घरच्या माणसांच्या कडून तरी. मी पैसे मिळवतो तेव्हा घरच्या लोकांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे. मी घरातला करता आहे तेव्हा इतरांनी मी म्हणतो ते ऐकलं पाहिजे. वस्तुतः असं नाहीये. भगवंतानी आपल्या दिलेली आहे ती कर्तव्य आपण करायची आहेत आणि त्याच्यापासून अलिप्त राहायचं आहे. अपेक्षा कुणाकडूनच नाही, मग अपेक्षा भंगाचं दुःख होतं. म्हणून निरपेक्ष राहणं याचा अर्थ आपलं कर्म उत्तम तऱ्हेनं केल्यानंतर कशाची अपेक्षा कुणाकडूनही न धरता पुन्हा अलिप्त राहणं. म्हणून असा अनापेक्षी जो असेल, खरं म्हणजे त्याच्यापासून त्या व्यक्तीलाच आनंद असतो. कुणी जर विचारलं काय पाहिजे काय नको, दुसऱ्याने तुमचं काय करावं काही नको, जोपर्यंत हातपाय हलताय सगळं काही चाललेलं आहे तो पण दुसऱ्याने आपल्यासाठी काही करावं अशी अपेक्षाच असता कामा नये. हा उद्या काही कारणाने वृद्धपणामुळे म्हणा आजारपणामुळे मनुष्य अंतरावर पडला मग दुसऱ्याची सेवा घ्यावी लागते ती देखील नाही लाजानं. परंतु शक्यतो वृद्धपणामुळे म्हणा आजारपणामुळे मनुष्य अंतरावर पडला मग दुसऱ्याची सेवा घ्यावी लागते ती देखील नाही लाजानं. परंतु शक्यतो आपलं स्वावलंबी जीवन असणं जे काही आपलं आहे त्याच्यामध्ये आपलं भागवणं आणि कसल्याच बाबतीमध्ये कोणत्याच बाबतीमध्ये अपेक्षा न ठेवणं असं जीवन असेल तो मनुष्य आनंदात राहतो. अनापेक्षी म्हटलंय लोकसंग्रही. आणि असा जर अनापेक्षा असेल तरच लोकसंग्रह होतो. नाही तर येणाऱ्या लोकांकडून आपल्याकडे सहज आधी यायला पाहिजे त्याच्यासाठी अनेक गुण आपल्याजवळ असलं पाहिजे तर लोक येतील. तुमच्याजवळ जर काहीच नसेल तर लोक कशासाठी तुमच्याकडे येतील. पैसे नसते अपेक्षा आहे असं नाही पण निदान दोन शब्द कोणी बोलाल प्रेम तुमच्याकडून निदान मिळेल त्या प्रेमाला तर पैसे पडत नाहीत. कुणी आलं तर त्याच्याशी प्रेमानं दोन शब्द बोलणं त्याची चौकशी करणं एवढं करणारी देखील माणसं आज जगात सापडत नाहीत. आणि म्हणून लोकसंग्रह जर करायचा असेल तर कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता माझ्याजवळ जे आहे ते त्यांच्या उपयोगाला कसं येईल ही दृष्टी जर असेल तर लोकसंग्रह होऊ शकतो. म्हणून लोकसंग्रही आर जवळ रुजुता मनाचा सरळपणा. अर्जुनाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की त्याचा स्वभाव आर्जवी होता रुजुता होती. आत बाहेर काही नाही कपट नाही जे आत तेच बाहेर आणि जे आत तेच बाहेर म्हणजे आतच चांगलं असल्यामुळे सहजच ते बाहेर पडत आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हटलंय. आत जर तुमचा चांगलं असेल तर ते सहज बाहेर येत. त्यामुळे त्यांनी म्हटलं आर जव आणि सख्य सर्वही प्राणी मात्र असे. सर्व प्राणी मात्रांच्या बरोबर सख्य आहे कसाही व्यक्ती असो. म्हणून आपण जसं म्हटलं की एखादा एखादा गुण आला की त्याच्या जोडीने सगळे गुण असतात अपेक्षाच नाही असं म्हटल्यानंतर सर्व प्राणी पात्राबरोबर सख्य सहजच आहे. इकडे काहीच कुणाकडून मागणं नाहीये आणि सर्व प्राणी मात्रामध्ये एक भगवंतच आहे असा जर बोध असेल तर सहजच सगळ्याकडे सख्य आहे. आणि प्रत्येकाची बाहेरची प्रकृती आहे त्या प्रकृतीचा अंदाज आलेल्या असल्यामुळे त्या तऱ्हेनं त्या प्रत्येक व्यक्ती कशी वागायची त्याच्याशी असं बोलूनच आपण ठरवतो. जसं आपण बघतो मिरची असली तर तिखट आहे लिंबू असेल तर आंबट आहे मीठ खारट आहे. मीठ खारट कसं असं न म्हणता ते खारटच आहे गृहीत धरून आपण त्याच्याशी किती संपर्क ठेवायचा ते ठरवायचं आहे. तसं एखादी व्यक्तीमध्ये दोष असतील पण ते गृहीत धरून त्याच्याशी आपण कितपत संपर्क ठेवला असता त्यालाही आनंदाचा होईल आणि आपल्यालाही आनंदाचा होईल हे बघायला पाहिजे. म्हणून गुणग्राही आहे मित्रपणे परहितकारी. सर्वांच्याशी मैत्री असल्यामुळे परहितकारी त्या दुसऱ्याचं हित व्हावं अशीच प्रत्येक गोष्ट करणार आहे. वाङ माधुर्य वाणीचं माधुर्य आहे. परशोकहारी संतांच्याकडे मंडळी येतात ती बहुधा चांगलं असलं म्हणजे येत नाहीत फारशी. जेव्हा काही आपत्ती येते आणि ते शोकात बुडतात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून संतांच्या ठिकाणी येतात. अशा वेळेला नुसतं गोड बोलणं नव्हे तर त्याला त्या परिस्थितीचं आकलन करून देणं विचारांनी विवेकाने येणारी परिस्थिती स्वीकारायला त्याच्या मनाची तयारी करणं हे आवश्यक असतं. तर परशोकहारी ह्याचा अर्थ ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतो जन्माला आला तो जाणारच आहे. प्रारब्धानुसार काही भोग भोगावे लागणार आहे ते आनंदाने भोगावे असं त्या परिस्थितीमध्ये त्याला धैर्य कसं देता येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याच्या मनाची तयारी कशी करता येईल असं करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ असतं. संशय छेदक विशाळ वक्ता विवादरहित संवादी तो संवाद करतो पण जिथं कुठं वाद होणार आहे असं वाटत असेल त्या ठिकाणी संवाद ते संपवून टाकतात. त्यांना वाद नको असतो कारण वाद घालून काही उपयोग नसतो. येणाऱ्या व्यक्तीला काही ग्रहण करायचं असेल तर सांगता येतं पण त्याला वादच जर घालायचं असेल तर सांगण्याजोगं काही नसतं. त्याच्यात आपली शक्ती वेळ वाया घालवण्यातही अर्थ नसतो. म्हणून ही मंडळी विवादरहित संवादी संघरहित निरोपाधी. अनेक उपाधी जरी उभ्या केल्या तरी त्याच्यात सापडत नाही संघरहित असतात. दुराशा रहित कोणती दुरी आशा वाईट आशा त्यांच्या मनामध्ये नसते. अक्रोधी असतात समज असल्यामुळे सहजच क्रोध नसतो. निर्दोष निर्मत्सरी कोणताच दोष नसतो आणि मत्सर नसतो. मत्सरी सुद्धा अहंकाराच्या पोटीच येतो आणि दुसऱ्याशी एक कॉम्पिटेटिव्ह सेन्स ज्याला आपण म्हणतो अशी भूमिका असली की जे त्याच्याजवळ आहे ते माझ्याजवळ नाही ह्याच्यातून मत्सर येतो त्यामुळे हा देखील त्यांच्यामध्ये येत नाही. अशा तऱ्हेचं विमळ ज्ञान असलेले निश्चयात्मक असलेले समाधानी भजक सिद्ध असोनी साधक पूर्ण झालेले आहे ते साधना चालू आहे. नाही तर पुष्कळ मंडळी असं जर म्हटलं की मी झालोच आहे आता काय करायची साधना करून, असं नाही आहे. सिद्ध आहे तरी साधना करतायत आणि साधन रक्षी म्हटलंय. त्याचं कारण आपल्याकडे येणाऱ्या मंडळींना सद्गुरू साधना जर करत नसतील तर शिष्य कशाला साधना करतो. तेव्हा सद्गुरू देखील आपल्या साधनेशी निगडीत असतात, ते कधी साधना सोडत नाही. अशा तऱ्हेचे सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप असं सगळं वर्णन या समासात समर्थाने केलेलं आहे. असा निस्फुर वितरागी आणि शेवटच्या ह्याच्यात शेवटी ते म्हणतात असो वायसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. नुसते हे गुण वाचताना देखील आपली दमछाक होती, मग ते आपल्या अंगात कसे मुरवायचे ते बघावे. हे उत्तम गुण आहेत पण त्याच्यासाठी अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले, याचा अभ्यास करावा. मग मी थोडस सांगितल्याचं समर्थ म्हणतात, जे ऐकताना धाप लागते ते समर्थांच्या दृष्टीनं थोडक्यात सांगितलेले आहेत. आणि म्हणून ते म्हणतात रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासन चले उपाय, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. रूप लावण्य हे मुळात आलेलं असतं पण आगंतुक गुण हे मात्र मिळवायचे असतात. म्हणून ते म्हणतात ही विद्या सर्वत्रांपाशी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी. हरी ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृत कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.